नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामावर परिणाम दिसून येत आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक आढाव्यानुसार अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीची गती मंदावली असून आधीच पेरणी झालेल्या सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भात या पिकांवर ओलाव्याअभावी ताण निर्माण झाला आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक भागात पावसाचा दीर्घ खंड पडल्यानं पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी बियाण्यांची उगवण अपुरी राहिल्यानं दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. हवामान विभागानं पुढील काही दिवस राज्यात पावसाची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज वर्तवला असला तरी पुढील आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्याचं संवर्धन करावं, अनावश्यक मशागत टाळावी आणि स्थानिक कृषी अधिकारी तसंच हवामान विभागाच्या सूचनांनुसार शेतीची कामं नियोजित करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. तसंच जिल्हा प्रशासनाकडून पिकांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार पंचनामे आणि इतर उपाययोजनाही केल्या जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. लातूर जिल्ह्यात अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. या संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना राबवत 182 विहिरी आणि बोर अधिग्रहित करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू ठेवला आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीनं वापर करावा, पाण्याची नासाडी टाळावी आणि उपलब्ध जलस्रोतांचं संवर्धन करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेत सहभागी होता येईल. याअंतर्गत खरीप हंगामातल्या 14 अधिसूचित पिकांचा विमा उतरवता येईल. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्वे करणं बंधनकारक आहे. नीट यूजी पुनर्परीक्षेची ओएमआर शीट आणि उमेदवारांचे रेकॉर्डेड रिस्पॉन्स राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं प्रसिद्ध केले आहेत. उमेदवार त्यांच्या अॅप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतात आणि ते आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. परिवहन विभागाच्या बैठकीत ते काल बोलत होते. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा आणि सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या वतीनं राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान आयोजित करण्यात येत आहे. पूर्वी हे शिबीर 22, 25 किंवा 26 जुलै या 3 दिवसांपैकी एका दिवशी आयोजित करण्याचं नियोजन होतं. मात्र आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मागणी लक्षात घेऊन आता 22 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत कोणत्याही एका दिवशी शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा आणि योजनांचा लाभ सुलभपणे मिळणार आहे. महसूल विभागानं काल यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त बीड विभागात पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ करण्यासाठी राज्यव्यापी वृक्षारोपण अभियान राबवण्यात येणार आहे. वृक्षारोपणानंतर रोपांच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करून हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता सातत्यपूर्ण पर्यावरण संरक्षणाचा संकल्प म्हणून राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत आज बीड विभागीय कार्यालय, विभागातली 8 आगारे तसंच बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात येत आहे. प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या अवैध व्यापाराविरोधात नवी मुंबई गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत 1,04,482 रुपये किमतीचा गुटखा आणि वाहनं जप्त केली. या प्रकरणी सराईत गुटखा माफियासह तिघांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपीवर यापूर्वी गुटखा तस्करीसह गंभीर स्वरूपाचे 8 गुन्हे दाखल आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.